सांगितलंय पहिले दैवी गुणांचं वर्णन आपण बघितलं मागच्या वेळेस. कोणकोणतं वर्णन आहे बरेच दिवस झाले शॉर्ट मध्ये अभयम सत्व संस्कृती ज्ञान योग व्यवस्थिती ज्ञानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तपाध्याय. अरे लहान मुलगर बोलत त्यांचे आयात पटकन काही नाही तिकडे जाऊन बसतो प्लीज बोलत करणार नाही तो पण घ्या. अहिंसा सत्य अक्रोध त्यागा शांती अपयशन दया भूतेषु लोलुप्तम आर्द्रम हरिर चापन तेजा क्षमा द्रुति शोचम अद्रावो नाति मानिका भवंत संपदम दैवी अभिजात. कारण विद्वान मनुष्याचं एक लक्षण आहे तो आपल्याला प्राप्त ज्ञानाचा योग्य ठिकाणी उपयोग करू शकला पाहिजे. नाही तर नंतर उपयोग करून काय फायदा. अरे भगवद्गीतेमध्ये लिहिलं होतं आम्ही मत देताना बघितच नाही. मग दररोज भगवद्गीता दर आठवड्याला आपण ऐकून जर आपल्याला डिस्क्रिमिनेशन करता आलं नाही तर आपलं नॉलेज काय झालं फ्रुटफुल नाही झालं. अभ्यास केलं परीक्षेमध्येच आठवलं नाही नंतर सगळं आठवलं काय फायदा. परीक्षेच्या वेळेस आपल्याला निर्णय घेता आला म्हणून हे आपण काय करायचं कंपाईल करायचं की आपल्याला पटकन कळलं पाहिजे की दैवी गुण कशाचे लक्षण आहे आणि आसुरी गुणाचे लक्षण काय. तर दैवी गुणाचे लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक म्हणजे निर्भयपणा सत्वशुद्धी आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन दान आत्मसंयम यज्ञ कर्म वेदाध्ययन तपस्या साधेपणा अहिंसा सत्य क्रोधातून मुक्तता त्याग शांती दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा सर्व जीवांच्या प्रती समभाव दयाभाव लोभविहीनता सौम्यता विनयशीलपणा दृढ निश्चय उत्साह क्षमा शुची द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे दैवी गुण आहे. आणि या उलट आता आसुरी गुणांचं म्हणून आपण चालू आहे. त्यामध्ये सांगितले प्रवृत्तींच्या नवृत्तींच्या जनाना विदुरा असुरा. तर जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना काय करावं आणि काय करू नये हेच कळत नाही. आणि शुचिरभूतपणा आणि सदाचार आणि तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. आणि त्यांचं काय म्हणणं आहे असत्यम अप्रतिष्ठम ते. त्यांचं काय म्हणणं आहे जग कसं आहे असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहुर अनिश्वरम. जगाला ईश्वर कोणी नाही नियंत्रक कोणी नाही आणि अपरस्परम संभूतम किम अन्यत काम आहे तुला. केवळ काम वासनेमुळेच हे जग निर्माण झालेलं आहे आणि त्याचा उद्देश इंद्रिय तृप्ती करणे ह्याकरता जगाची काय झालेली आहे निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आजच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की असे जे लोक आहेत ते स्वतःचा विनाश करून घेत आहेत असे अल्पबुद्धी लोक जगाचा विनाश करण्याकरता उग्र कर्मामध्ये सवरत आहे. उग्र कर्म संपूर्ण आज जे आधुनिक प्रगती आहे ती दिवसेंदिवस माणसाला विनाशाकडे घेऊन चालली. म्हणजे आपण सर्व काही आता जी पिछे पडली आहे कोणी आसन देऊ शकत नाही म्हणजे थोडं आसन किंवा चढी घ्या. तर हे जे संपूर्ण जग आहे हे विनाशाकडे चाललेलं आहे. टेम्परेचर आता वाढत चाललेलं आहे. एक वेळ असा वेळ संपूर्ण जगाचा काय होईल नाश. आणि ह्याचं वर्णन आपल्या वेदिक ग्रंथामध्ये अगोदरच केलं. कारण वेदिक ग्रंथ जे आहे ते कसे त्रिकालदर्शी त्यांना पास्ट माहिती प्रेझेंट माहिती आणि फ्युचर माहिती भविष्यामध्ये काय होणार आहे हे त्यांना माहिती आहे. ॲक्च्युली आपण बघितलं पाहिजे की मनुष्य जीवनाकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय मनुष्याचं उद्दिष्ट काय आणि ते कळल्यानंतर ह्या जन्माचा वापर आपण ते उद्दिष्ट प्राप्ती करता केलं पाहिजे. पण आज आधुनिक समाज असं झालंय की जीवनाचं उद्दिष्ट काय आहे याच्याविषयी जास्त चर्चा करायचं नाही. फक्त आहे तर आता मजा करून घ्या खाओ पिओ मजा करो हे त्यांचा मूलमंत्र झाले. यावत जीवेत कर्ज काढा आमचं बँक द्यायला ना तुम्हाला लोन बँक कडून लोन घ्या पैसे नाहीतर आणि नाहीतर मग चोरी करा भ्रष्टाचार करा कसे करून काय करा पैसे घ्या आणि घृतम पिबे म्हणजे खायचं प्यायचं म्हणजे आणि भस्मीभूतस्य देहस्य पुतः पुनरागमनो होईल. एकदा मेल्यानंतर कोणी पाहिले कोणी पाहिले मी पाहिले जी पहले कटोगे मेरा अंदर पहले कटोगे नहीं पहले एक एक आड़ी पर पहले नहीं पूरी बरोबर कोई पहले लग रहा है आता नहीं है बहुनी में वेदितानी जन्मानी तव चार्जनम ताने हम वेद सर्वानी तत्व वेद परंतु कि तुमचे माझे आणि सर्यांचे अनेक जन्म झालेले तुम्हाला आठवत नाही कसं आठवत नाही बरं पण आपल्यात माया माया म्हणजे काय आपल्याला विसरायला लावते आणि विसरण्यामुळे आपल्याला असं वाटतंय कुणी पाहिले सकाळ भूकंप झालं कुणी पाहिले भूकंप झालेलं पाहिलं नाही तुम्ही पाहिलं प्युअर पाहिलं मुख्य म्हणजे काय जगायचं कशासाठी हे कोणी शिकवलंच नाही कशासाठी जन्म झाला काही माहित जन्म म्हणजे आई बाबा म्हणले आई बाबा मला आई म्हणायचं आहे बाबा म्हणायचं शाळेत पाठवले ए बी सी डी ए फॉर ऍपल बी फॉर मॅन ठीक आहे ते शिकलो मग शिकत चालू जातो आणि सगळे जसं करतात तसं आपण करत इलेक्शन आयोग नंतर मत द्यायचं आपल्याला का द्यायचं आपल्याला पाहिजे ठीक आहे सगळे लोक काय म्हणतील दिलं पाहिजे रोजीने सल्ला दिला मला देऊन या कारण काय सगळ्यांना हो म्हणलंय सगळ्यांना कळल्या मदत दिलंय सगळे भांडायला येते रोजी माझी इथं चिंता काय त्यांचा सल्ला मी घेतो आपले सिनियर लोक अनुभव येते पण नेमकं कशासाठी मत द्यायचं कोणाला माहित कारण काय विचारणारा करायला कोणी विचारणारा भावच दिला ऍक्च्युली मनुष्य जन्माचा उद्देश आहे परमेश्वर प्राप्त पुन्हा बेसिक्स मध्ये आपण विचार केला पाहिजे की प्राणी लोकांचं काय इलेक्शन होत नाही प्राणी लोकांना कोणी विचारत नाही कुत्र्यांना मांजरांना दुतांना मनुष्याला विचार करायचे तर मनुष्य जन्म हा प्राण्यापेक्षा वेगळा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि प्राणी लोक जे आहेत केवळ चारच गोष्टी करण्यामध्ये वेळ वाया घालतात कम्फर्टेबल आहार निद्रा घरे मग मनुष्य जन्मामध्ये आपण तेच करायचं आहे की नाही जगणार तो किती आवड आहे ठीक आहे कुत्र्याला किंवा मांजराला किंवा कबूतरला त्याला काही जॉब करावं लागत नाही गावागाव परेशान व्हावं लागत नाही हे ऍडमिशन घ्या आम्हाला पैसे द्या काही गरज नाही इझिली अवेलेबल आहे मी पाहत होतो कबूतर फारच कम्फर्टेबल व्यक्ती आहे काही की नाही कबूतर ड्रोम ड्रोम ड्रो ड्रो त्यांचं कॅनव्हासिंग चालू असते एन्जॉयमेंट चालू असते कंटिन्युअस ठीक आहे किती कम्फर्टेबल आहे तर केवळ तेवढ्या करता जन्म होता जगण्यामध्ये एवढंच होतं खायचं प्यायचं झोपायचं बैठून करायचं तर मग कबूतरचं जन्म किती कम्फर्टेबल होतं छान आहे की नाही एखादं जर गाडी आला अंगावरती तर आपल्याला ऍक्सिडेंट मध्ये होईल कबूतर काय करेल चलहट म्हणे उडून जाईल ठीक आहे मग कोणतं चांगलं आहे कोणतं चांगलं आहे कबूतर तर बरं की नाही कबूतरच बरं आहे पण ज्याला माहितीच नाही मनुष्य जन्म कशाला मिळाला तर त्याच्याकरता कबूतरचा जन्म बरं आहे मग विचार केला पाहिजे आपण की पहिला म्हणजे मनुष्य जन्म आपल्याला काम मिळाला आणि मग जीवनाकरता आवश्यक काय गोष्टी दाखवत ज्याने परमेश्वराने जेव्हा आपलं सृष्टी निर्माण केलं तर माताजी मराठी समज आहे थोडा बीच बीच में हिंदी बोलता हूँ तो किसलिए भगवान बनाया हमको उसके साथ में उसने अरेंजमेंट भी करके दिया है कैसे यहाँ जीना है कि हम लोग क्या सोचते हैं कि हम भगवान से ज्यादा होशियार है असा विचार बरोबर साइंटिस्ट त्याने भगवंताने किती एलिमेंट तयार करत कोणी आहे फिजिक्स वर केमिस्ट्री वर काहीतरी हा आणि कोणी तिथे मनुष्याने 17 काहीतरी तयार केलं मनुष्य काय विचार करतो भगवंताने 9 ग्रह तयार केले आम्ही तर 10 ग्रह शोधून काढलं तयार नाही केलं असं हा शोधून काढलं अशा प्रकारे मनुष्याला काय असतं आपल्या बुद्धीचा फार गर्व असतो आणि तो परमेश्वराच्या पुढे जाण्याचा सारखा प्रयत्न खरं तर परमेश्वराने जेव्हा सृष्टी तयार केलं तेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये जे काही आवश्यकता आहेत त्या परिपूर्ण रीतीने तयार करून द्या ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम् एवावशिष्यते वेद म्हणजे नॉलेज वेद म्हणजे काय नॉलेज भगवंताने जेव्हा सृष्टी तयार केली जे भगवानने दुनिया बनाई तो वेद को निर्माण किया यानी पूरे दुनिया के निर्मित के शुरू में ही बताया गया कि कैसे यहाँ जीना है तो आपको नया संशोधन करने की कोई आवश्यकता है नहीं खाली आपको क्या करना है प्रामाणिक आध्यात्मिक गुरु के पास जाके वेदों का अध्ययन करना है और समझ लेना है इस जीवन का क्या उद्देश्य, ये अत्यंत महत्त्वाचे आहे. जीवनाचं उद्देश काय आणि कशा प्रकारे हे उद्देश प्राप्ती होईपर्यंत आपण जगलं पाहिजे. तुम्हाला ठीक आहे, जीवनाचा उद्देश आहे अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर, आणि उद्देश काय आहे अंतिम समय भगवान का नाम लेना है. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. फिर अभी अंतिम समय को तो बहुत देर है ना, उद्देश्य तो पता हो गया हरे कृष्णा करना है बस. अभी हम तो तैयार है, जब भी मृत्यु आएगा तुरंत हम लोग क्या करेंगे,
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
तो इतना ही जीवन का उद्देश्य है, फिर भगवान ने इतना सारा भगवद्गीता क्यों बताया. बरोबर आहे, जर समजा हरे कृष्ण मंत्र जपायचं भगवंताने आम्हाला परत द्यायचं एवढं तर सोपं काम होतं, मग भगवंतानी संपूर्ण गीता का शिकवली म्हणतात आहे बरोबर. तुमचं काय म्हणत, आता हरे कृष्ण करायचे मग आज काय उद्या काय, प्रभूजीने ऑलरेडी आता तयार करून ठेवलं माइंड मध्ये फिक्स, मृत्यू आल्यानंतर हरे कृष्ण म्हणायचं. आता आपण काही जास्त जगलो काय, काही कार्य केलं काय नाही केलं काय काही फरक पडत नाही, शेवटी तर हरे कृष्ण म्हणायचं आणि आपल्याला भगवंताने आम्हाला परत द्यायचं. एवढं विस्तृत वर्णन भगवंताने का केलं, हे दैवी गुण म्हणजे काय, आसुरी गुण म्हणजे काय, त्याचं वर्णन का केलं. शेवटी देवाचं नाव घ्यायचं ना, आधी देवाचं नाव घ्यायचं नाही, शेवटी देवाचं नाव शेवटी घ्यायचं. मग आता काय करायचं आपण, झालं ना सकाळी माळा केली नाही का, मग आता काय घेतलं, आता काय सतत घे ना, गप्पा मारत कोणी सतत कोणीच घेत नाही घेत, कारण आपण जरी म्हटलं नाव घ्यावं तरी बाजूचं ऐकू येत असतात. तर आपल्याला हे जगाचं स्वरूप कळलं पाहिजे, प्रकृती कशी कोणती, ही जी प्रकृती आहे ही जीवात्म्या करता ट्रॅप आहे. काय बनवलेलं आहे, एक असं जाळं बनवलेलं आहे आणि या जीवात्मा जो आहे प्रत्येक क्षणाला या सृष्टीमध्ये काही ना काहीतरी कर्म करत राहतो आणि त्यामुळे तो प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी प्लस किंवा मायनस, प्लस किंवा मायनस मध्ये जात असतो. आणि म्हणून भगवंतानी या ठिकाणी संपूर्ण भगवद्गीतेचं विवेचन केलेलं आहे, जेणेकरून ते अंतिम उद्देश प्राप्त करेपर्यंत आपण मध्ये काहीतरी उद्देश प्राप्त करत गेलं पाहिजे. निदान आपल्याला कळलं पाहिजे की आसुरी लोक कोणते आहेत आणि दैवी लोक कोणते. तर आज तुम्ही बघा कोणतंही जे पार्टी आहे त्यांचं जाहीरनामामध्ये कोणी पण तुम्हाला हा आता आम्ही सगळ्यांना नांगर धरून शेती करायला लावणार, सिंपल थिंग कोणाच आहे का प्रभू म्हणता, किंवा गाईचं दूध काढायला शिकवणार कोणी, कारण काय त्यांना माहिती आहे असं गोष्टी सांगितलं तर कोणी नाही ते म्हणणार नाही. प्रत्येकाला मोबाईल असं नाही म्हणलं वाटत, प्रत्येकाकडे कार, आम्ही तर म्हणलं आमचं पार्टी इतर म्हणून प्रत्येक घरावरती आम्ही ढग निर्माण करू म्हणजे तुम्हाला सावली पडेल, असं अजूनही काही केलं तर लोक अट्रॅक्ट व्हायला की आम्ही नवीन काहीतरी केलं. आपले एक पंतप्रधान होते जेव्हा ते विदेशामध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं की खरोखरच काय आहे विदेशामध्ये लोक आनंदी आहेत, प्रत्येक घरामध्ये टीव्ही आहे. उद्धव भाऊ काय प्रत्येक घरामध्ये टीव्ही आहे, तर मग पंतप्रधान म्हणले की आम्ही पण असं एजेंडा करणार की भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये काय करणार, टीव्ही आणणार. आता आलं ना प्रत्येक घरात टीव्ही, तुमच्या घरी आहे, तुमच्या घरी सगळ्यांच्या घरी टीव्ही आला, हरी भाऊ झालं ते प्राईम मिनिस्टर दरवेळेस निवडून आले आणि आता मरण पावले, आता कुठे गेले, आता कुठे गेले कोणाला माहिती नाही. पण त्या काळात तरी त्यांनी लोकांना असं प्रोपोगंडा करून इम्प्रेस करून टाक, चला की मी तुमचा उद्धारक आहे कारण मी प्रत्येक घरामध्ये काय करणार आहे, ते प्राईम मिनिस्टर गेले ठीक आहे तिथे आपण पाहिले नाही. पण नंतर आपल्या काळामध्ये एक व्यक्ती होते मोठे इंडस्ट कारखानदार, त्यांनी जाहिरात लावली होती की मेरा सपना सबका अपना आहे, माताजीकडे आहे मला माहिती, माताजीचा नंबर आहे तर मुरारी प्रभूकडे तर खूपच आहे, डबल 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 सिम आहे प्रत्येकाचा आहे का मोबाईल सगळे हो. त्याच स्वप्न काय झालं पूर्ण झालं की त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की भारतामध्ये प्रत्येक तीच कंपनी वाटते, तेच कंपनी तुम्हाला मेरा सत्ता सबका आणि प्रत्येककडे मोबाईल आलं झालं की नाही, मग त्याला अवॉर्ड देणार की नाही, कारण काय त्याने काय करून टाकलं प्रत्येकाकडे सुविधा आणून टाकलं मोबाईल. अशा प्रकारे जेवढं भौतिक प्रगती करण्याचं आश्वासन आपल्याला मिळेल तेवढं आपल्याला वाटतं की खरं प्रगती झालं. गुरुजी लोक किती दुःखामध्ये होते, मोबाईल नव्हतं, कोणी कधीची बातमी कळत नव्हती एकमेकाला, लोक दुःखी होते. आता आपण काय केलंय, प्रगती केली. पण जर गीतेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की ऍक्च्युली आपलं जीवन जे आहे हे दिवसेंदिवस कॉम्प्लिकेटेड होत चाललेलं आहे. काय होत चाललेलं आहे, अतिशय म्हणजे आपण कमी जगायला लागलो. ऍक्च्युली आपल्याला आता वेळच नाही, वेळ नसल्यामुळे आपल्याला कशाकरता आपण जगायला लागलो, आपल्या जीवनाचा उद्देश काय आणि मृत्यू झाल्यानंतर आपला पुढचा जन्म कुठे होईल हे विचार करण्याकरता आता वेळच नाही. एक 50 वर्ष असं होतं की प्रत्येक हर गाव में लोग इतने आनंद में रहते थे कि शाम के समय में सब गाँव के लोग जो है एक कोई मारुति का मंदिर, जैसे मारुति मंदिर वहाँ एकत्रित होते थे, कोई जगह पे एकत्रित होते थे और हर शाम के समय सब लोग जो है बैठ के भगवान की कथा सुनते थे, उससे दिव्य उपदेशों को ग्रहण करते थे जिसमें मानवीय नैतिक मूल्यों के ऊपर उपदेश किया जाता था कि कैसे एक दूसरे से बिहेव करना है, कैसे किसी की गलती को क्षमा करना है. हाँ, तो इससे कारण लोगों में सद्वृत्ति बढ़ती थी, लोगों में बहुत अच्छे कैरेक्टर रहता था, एक दूसरे के प्रति बहुत प्रेम रहता था और डेली वो सुनते थे और फिर शाम को भगवान का भजन कीर्तन करते थे. हाँ, फिर गांव में गाय का दूध मिलता था, वो दूध प्राशन करते थे ओरिजिनल. आजकल तो ओरिजिनल गाय का दूध मिलता नहीं, कितने लोग के पास गाय का दूध आता है पता नहीं कैसे आता है आपको लग रहा है. हमारे मित्र है जो अभी गाय की सेवा करने में इंटरेस्टेड है, वो कह रहे थे 200 रुपए लीटर दूध देना चाहिए, इतना गाय का दूध क्या है वैल्यूएबल. तो पहले गांव में आराम से मिलता था और फिर सब लोग जो है जब सोते थे तो रात में भगवान के सपने देखते थे. तो आजकल तो बहुत मुश्किल होता है, जैसा हमारा संग होता है वैसा हमारा मन होता है कि नहीं बरोबर. त्या दिवशी आम्ही एका हॉस्पिटल मध्ये होतो तिकडे, तर तिकडे ते बाहेर त्यांचे वॉर्ड बॉय आणि लोक जे आहे मोठे मोठ्याने हसू लागले, काही ते त्यांचा गप्पा गोष्टी चालू होता रात्री 12 वाजेपर्यंत. तर रात्री स्वप्नामध्ये मला तसंच हसणारे लोक आले, काही ते गोंधळ चालू आहे, कोणी ते मारामारी करते, कारण काय जसं आपल्या भोवती वातावरण आहे ते आपल्यावरती काय होणार रिफ्लेक्ट होणार. तर गावामध्ये सगळे जर भगवंताचं भजन कीर्तन करण्यामध्ये मग्न आहे तर आपल्याला पण तेच विचार आहे. तुम्ही झोपलेले इथे 9 वाजता, तुम्ही म्हणजे आपण लवकर झोपायचं आणि बाजूवाल्याने रात्री ते फक्त सिनेमा डिशुम 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 त्याने मनात विचार चालू आहे, त्याच्याकडे ते व्हेव्ज आहे आणि ते व्हेव्ज काय होणार आपल्या मनामध्ये प्रभाव. केवळ 50 वर्षापूर्वी जे भारतीय जीवन असं होतं की लोक कम्फर्टेबली जगायचे आणि प्रभुपाद लिहितात की एवढ्या विपुल प्रमाणामध्ये गायी होते की लोकांचं संख्या कमी होत आणि गायींची संख्या जास्त होत आणि गरीबातल्या गरीब माणसाकडे पण 10 गायी असायचे. बरोबर आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा. आम्ही प्रगती करत आहे, भौतिक शोध करणे म्हणजे मानव समाजाची प्रगती होत आहे. मी आता काही दिवसापूर्वी लातूरमध्ये होतो तर त्यांना लातूरचं काहीतरी शांघाय करायचं, शांघाय मोठं शहर बनवायचं आणि सामान्य व्यक्ती आहे त्याला जीवन पण जगणं आवड झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीकडे कार आहे, प्रत्येक व्यक्तीकडे गाडी आहे, फॅसिलिटी आहे, पण सामान्य मनुष्याला पाणी पण मिळत नाही. तरी काय लागलो पाणी पण विकत घ्यावा, आपल्या दुकानमध्ये पाणी विकत घेतात, तिथे आपल्याकडे पाणी विकत घ्यावं आणि आपल्याला काय वाटतं ठीक आहे आमचं आमचं काय नाही. सामान्य व्यक्तीला जी वैदिक संस्कृती होती तर तिथे जेवण पण कधी विकत घ्यावं लागायचं असं मला आठवतं की आमचं आधीकडे एवढं स्वयंपाक व्हायचं की लोक येऊन जेवत नाही. कॉमन होतं आज 50 वर्षापूर्वी की गाव बाहेर गावचं कोणी व्यक्ती आलं तर कोणाही घरामध्ये त्याला जेवण द्यायला कोणी नाही म्हणे. आज पाणी पण मिळत नाही तरी आपलं काय सगळे प्रगतीचं आहे. म्हणून आम्ही मुंबई सोडलं वाटलं महानगर होतं मुंबई, परभणीमध्ये आलं राहिला तर परभणी पण महानगर झालं, आता कळून जाव. आणि आमचे मंत्री संत्र्यांना आढळले की आम्ही प्रगती करतोय, बघा महानगर करून टाकला, जणू काय पाऊस तेच पडत लक्षात येत नाही की त्याला असं काही आपलं जे दृष्टी आहे ती झाकून टाकायची. ऍक्च्युली जर हे त्यांचं भौतिक प्रगती आपण दूर केलं तर भगवंताचं शक्ती अप्रचंड प्रचंड आहे, अमर्यादित आहे. आणि भगवंताला जर आपण पाहिलं तर कळेल की भगवंताच्या तुलनेमध्ये हे सगळे मंत्रीगण जे आहे ते नगण्य आहे, कागण्यासारखे, पण ते आपला प्रभाव दाखवायला लागेल. आम्ही मोठे आहेत, आम्ही मोठे आहेत, न्यू अर्लीज मध्ये भूकंप झालं अमेरिकेमध्ये. न्यू अर्लीज नावाचं गाव आहे, तर त्या ठिकाणी चक्रीवादळ आलं, भूकंपानंतर चक्रीवादळ आलं आणि चक्रीवादळानंतर एक मोठी लाट आली असते सुनामी. तर अमेरिका गव्हर्नमेंट तिकडचे पॉलिटिशियन तर किती शक्तिशाली आहे की नाही, पूर्ण जगाला ते दाखवतात युद्ध करावं लागेल तुम्हाला एवढा रेट द्यावा लागेल, त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे. तर अमेरिकन सरकारने नागरिकांना काय सांगितलं, त्यांच्याकडे मिलिटरी आहे, त्यांच्याकडे नेव्ही आहे, त्यांच्याकडे हे आहे एअरप्लेन्स आहेत. सर्व शक्तीनिशी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की जीव वाचवा आणि पळा, काही करू शकले नाही. कारण जेव्हा चक्रीवादळ आलं तर कोणतंही गव्हर्नमेंट आपलं रक्षण करू शकत, फक्त आपली ते दृष्टी झाकावून टाकायला की नाही आम्ही खूप मदत करायला, आम्ही योजना करायला जेणेकरून तुमचं शेतीचे लोक सुखी. ऍक्च्युली जे काही सुख आहे ते कर्मानुसार भगवंत प्रत्येक जीवात्म्याला सुख दुःख हे देत आहे. फक्त हे आसुरी लोक काय करतायत, जगाला अधिकाधिक आहितामध्ये विनाशाकडे घेऊन चालले. आणि म्हणून पूर्वी सामान्यपणे लोक जे आहेत सहज 100 वर्ष जगायचे, आता 60 नंतर कोणाचं जगणं अतिशय मुश्किल झालं. आपल्या एका भक्ताने सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याने अभ्यास करून दाखवलेला आहे की कसं आज जग जे आहे विनाशाकडे चाललेलं आहे. त्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये एवढं प्रदूषण झालेलं आहे वातावरणामध्ये की मुंबईमध्ये राहणारा व्यक्ती कमीत कमी 10 ते 15 सिगारेट दररोज पित आहे. हे सर्व कशाची कृपा आहे, कारखान्यांची कृपा आहे. आणि म्हणून कोणते म्हणलं परभणीचे लीडर जे आहेत ते भूरखोले म्हणले कारखान्यात नाही परभणीमध्ये, नाही की नाही. आता परभणीत पण मोठे मोठे कारखाने म्हणाल, आपण श्वास घेतलं की सिगरेट प्यायचं काही काम नाही, आपोआप 10 सिगरेट श्वासामध्ये काय जाणार, पोल्युशन आपल्या श्वासामध्ये जे प्रगती होणार आपलं, ठीक आहे. पाणी पण आपल्याला जे शुद्ध मिळणार नाही, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पाण्याचं पोल्युशन व्हायला लागेल. जसं यमुना नदी आहे यमुनोत्रीला निर्माण होते आणि वृंदावनाला येते, तर मागच्या वर्षी आपण यात्रेमध्ये पाहिलं असेल त्या भक्तांनी यमुनेचं पूर्ण पाण्याचं निष्कर्ष काढलं. तर जे 100% पाणी यमुनेमध्ये शुद्ध असतंय त्यातलं 97% पाणी जे आहे दोन कालवे काढलेले, जसं आपलं जायकवाडीमध्ये उजवा कालवा आणि डावा कालवा काढलेला आहे, त्यामध्ये 97% पाणी डायव्हर्ट केले, राहिलं किती 3%. ते कसं बसं दिल्लीपर्यंत येऊन पोहोचत आणि दिल्लीमध्ये आल्यानंतर संपूर्ण दिल्ली शहराचं जे गटार आहे ती यमुनेमध्ये सोडलं जात, संपूर्ण दिल्ली शहरात. आणि पूर्ण कारखान्यांचं जे वेस्ट आहे पाणी ते यमुनेमध्ये सोडलं जात. आणि नंतर पुणे आग्राचं काही कॅनल आहे तिथलं पण गटार यमुनेमध्ये सोडलं जात. आणि अशा प्रकारे 99% यमुनेमध्ये गटारीचं पाणी आहे आणि ते वृंदावन धाममध्ये येते आणि मग ते भक्तगण जातात आणि ते डोक्यावर टाकून पाणी प्राशन करतात. ते पण आम्हाला इतकी इच्छा आहे, हे प्रगती केले आपण काय केलेलं आहे प्रगती केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कळलं पाहिजे की हे ब्लफिंग आहे. वृंदावनमध्ये पूर्वी जमिनीचे रोड होते, म्हणजे आपले मातीचे रोड होते, साधू लोक जातात ना परिक्रमा करण्याकरता, मग कसं असतं पाय वाटत, तर ते नॅचरल होतं आणि त्यामुळे बरेच वर्ष तसंच होत. आता मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो तर सगळीकडे माननीय मुख्यमंत्रीजी की कृपा असते बोर्ड लावला आणि पुन्हा त्यांचं असते की आपण करायचं छोटं दाखवायचं मोठं, नाही की नाही. एकदा कोणाचे जन्मदिवसाला दवाखान्यामध्ये फळं वाटले पेपर मध्ये बातमी यांनी फळं वाटली अन्नदान केलं मोठं, त्याला दाखवायचं असतं सगळीकडे फरक होते. आणि लोकांना डांबरी रस्ते असे डांबरी रस्ते करून टाकले कडक, आता प्रवीणच्या घरी प्रगती व्हायची पूर्ण डांबरी रोड झालाय इकडं. आणि त्यामुळे एवढं अवघड झालेलं आहे की एखादा भक्त जर अनवाणी पायाने जातो म्हणला तर शक्यच नाही, कारण डांबर एवढं गरम होऊन जाते त्याच्या पायाला ते चटके पोळणार शक्य आहे. सोय कशी झालेली आहे, गाडीमध्ये परिक्रमा करणार आहे, क्या हुआ वृंदावन का दर्शन करके आहे, गोवर्धन परिक्रमा करके आहे, कैसा करके आहे गाडीने जय जय म्हणजे त्याचं पर्पजच नॉट झालं. उद्देश काय होतो तीर्थयात्रेचा, तुम्ही म्हणायचे तीर्थेन केली कधी पावला, जर कोणी पायी पायी तीर्थयात्रा केली नाही तर त्याला कधी हरी पावणार नाही. त्याचा उद्देश काय होतं की तिथे तीर्थयात्रा करण्यामागे तिथे जाऊन भक्तांचं संगत केलं पाहिजे, थोडं आपलं जे धकाधकीचं जीवन याच्यातून बाहेर आलं पाहिजे, भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. आता काय दिल्लीहून कार करून निघायचं, गोवर्धन परिक्रमा करायचं आणि लगेच परत दिल्लीला परत जायचं एका दिवसामध्ये, असं आपलं हे प्रगती चालू. काय चाललंय प्रगती चालू. यांनी सांगितलं की आज काही काही वेळा समुद्रामध्ये जिथे ऑइल तयार केलं जाते त्यामध्ये कितीतरी अशा घटना घडलेल्या आहेत की ते ऑइल लीक व्हायला लागलं आणि लीक होऊन समुद्राचा मोठा भाग पूर्णपणे प्रदूषित होऊन चालेल. ज्याच्यामध्ये कितीतरी जे जलचर पशु आहेत ते पूर्णपणे मरून चाललेले आहेत. तर हे बातमी आपल्यापर्यंत येतच नाही, फक्त आपल्यापर्यंत पेट्रोल येते, पेट्रोल पंप, आणि तिथे आपण पेट्रोल घेतो. पण एक वेळ असे सगळीकडे बोर्ड लागतील, नो पेट्रोल, नो पेट्रोल, आणि मग आपल्याला फार मोठ्या समस्येला समोर जावं लागेल. अजून एक समस्या त्यांनी सांगितलेल्या भक्तांनी की कसं प्रगतीचा दुष्परिणाम आहे की आता जे पाऊस पडत आहे ह्याचं एक ठराविक प्रकारचं त्याचं पीएच असतं, त्याचं ऍसिडिटी लेवल असतं. पण हळूहळू जे आहे पर्यावरणामध्ये एवढं प्रदूषण होत आहे की हे पावसाचं ऍसिडिक प्रमाण खूप वाढणार आहे आणि ते पावसाचं पाणी जे पूर्णपणे पीक आहे ते पण खराब होणार. मग आपलं काय होणार? ऍसिड रेन. आणि नंतर सांगितलं ग्लोबल वॉर्मिंग, मागे आपण जन्मार्थमी लावलं होतं, एवढं गाड्या एवढं वाढत चाललेलं आहे. आता उद्धपूर आणत असेल परभणीचं टेम्परेचर तर एवढं वाढत जाणार, हे सर्व डांबरी रोड झालं तर फार छान झालं ना, भर गाड्या जोरात मिळाले, जास्त गाड्या आणि अजून जास्त पोल्युशन, आणि जमिनीला कुठे पाणी शोषण्याकरता जागाच नाही, कारण सगळीकडे डांबरी गाडी नाही, आपण सगळं फरशी करून टाकलंय आणि जमीन कुठेच शिल्लक. आणि जे काही नॉन ऍग्रीकल्चर लँड आहे त्याला एन एस सर्टिफिकेट लागते, बरोबर आहे? थोडी ऍग्रीकल्चर आहे थोडेसे पैसे दिले की मिळून जात. तर हे लोक जगाचं कल्याण करतायत का अहित करतायत? हे जे आज गीतेचा श्लोक आपण वाचायला लागलो, जगतो अहित आहे, हे जे मोठे मोठे शहर तयार केले हे जगाचं हित करायला लागेल का अहित करायला लागेल? भगवान कृष्णाने सांगितलंय कृषी गोरक्षा वाणिज्य. तसं आमच्या हदगावमध्ये भक्तगण आहेत, आता इथे मुश्किल नाही आपण एवढे जमा झालो, तर काल उद्धवपूर गेलो किती भक्त आले होते, 60-70 भक्त विदाउट नोटीस, काही आठवड्याचा कार्यक्रम नाही, काही नाही, फक्त प्रभूजी गेले म्हणते की 60-70 भक्त. माझ्या म्हणजे हार्डली ते 60-70 भक्त आहेत, एवढं मोठं महानगर असून हदगाव मोठं गाव आहे का परभणी मोठं गाव, भक्तांच्या पर्सेंटेज वाईज 3000 लोकसंख्येमध्ये 70 भक्त एकत्र येतात आणि इथे किती लोकसंख्या आहे? 10 लाख. महानगर झालं 3 लाख, ठीक आहे 3 लाख पकडा, 3 लाखामध्ये 70 भक्त एकत्र येऊ शकतात कीर्तनात. ते पण प्लॅनिंग करून अनाउन्समेंट करून की गुरुवारी कार्यक्रम 7 वाजता सुरू होणार आहे, त्यानंतर महाप्रसाद मिळणार आहे, तरी पण एवढे लिमिटेड आहे. म्हणजे आपलं प्रगती व्हायला का अभिवृद्धी व्हायला आध्यात्मिक दृष्ट्या दृष्टी आपलं जे आहे ते झाकाळून गेलेलं आहे. आणि आज 50% जे लोक आहेत ते शहरामध्ये आलेले आहेत आणि अजूनही जे उर्वरित जे गावामध्ये त्यांना वाटते निराशा आहे त्यांना, ऐक ना आपल्या बापूला निराशा आहे, इथं कसं काय आपण राहिलो, आपण सगळे शहरामध्ये गेलं पाहिजे, पॉच घर बांधलं पाहिजे आणि इथेच बाजूला आमचे ओळखीचे आहेत, त्याने तर मोठं जमीन विकून मोठं बंगला घेतला. आता काय, 2 पिढ्या कम्फर्टेबल राहणार, 3र्या पिढीला मग जॉब मिळणार नाही, मग सर्व घर विकून टाकावं लागणार, मग पुढे राहणार जगतो अहित आहे. असं प्रकारे त्या ठिकाणी यांनी पूर्ण वर्णन केले, थोडं विस्तृत वर्णन करण्याकरता वेळ नाही. थोडक्यामध्ये असं आहे ओझोन लेअर डिस्ट्रक्शन, हे जे पर्यावरणामध्ये जे वेगळ्या प्रकारचं प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे ओझोनचं जे स्तर आहे तो कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाचा प्रखर परिणाम होऊन भगवान तथाकथित जे हिरण्यकशिपू आहेत जे स्वतःला फार प्रगत समजत आहेत आणि आम्ही समजत आहे की जगाला आम्ही फार सुविधा प्रदान करत आहेत, ऍक्च्युली सगळे हिरण्यकशिपूचे वंशज आहेत. जरी ते दाखवत असतील की आम्ही नमस्कार करावे, तरी तरी पंढरपूरला दर्शन घेताना फोटो काढतात सगळे, ठीक आहे पेपरला बातमी आली पाहिजे फ्रंटला की यांनी अभिषेक केला पंढरपूरचा, पण अभिषेक जर केलं तर त्याचा उपदेश आहे गीतेमध्ये, ते तर घ्यायला पाहिजे, तेच भगवान कृष्ण आहे, जे पंढरपूरचे विठ्ठल आहे तेच कृष्ण आहे, त्यांचा उपदेश आहे आणि त्यांचा उपदेश मात्र ते गोहत्या जे आहे, मांसाहार आहे, ॲबॉर्शन आहे. कोणी बोललाच तर नाही, कोणतरी पॉलिटिकल पार्टीचं आहे का कॅम्पेन की आम्ही ॲबॉर्शन बंद करणार नाही, उलट मेडिकलमध्ये कोणी आणून ठेवलं, पटकन घ्या काय ते पोस्ट अपील नंतर घ्या, काही हरकत नाही, 72 तासामध्ये घ्या, विना सहाय्यात ॲबॉर्शन, नरकाचा रस्ता खुला, विकणार आहे तर घेणार आहे तर सगळ्या, कारण काही 7 प्रकारची हिंसामध्ये भाग घेणार आहे ते, जो प्राण्याला मारतो, नंतर जो विकतो, नंतर कोण अजून जो विकत घेतो, जो त्याला शिजवतो, जो खातो, सगळे त्याच्यामध्ये भाग घेत. मग आपल्यामध्ये पुण्य व्हायले का पाप व्हायले आपल्याला माहिती नाही. आपल्याला वाटतं आपण मेडिकल दुकान काढलं, दुकानात मेडिकल दुकान आहे. मग ते सगळे त्याच्यामध्ये जे जे कोणी इन्वॉल्ड आहेत ते सर्व पापाचे भागीदार आहेत. आणि एकाही एवढं पॉलिटिकल पार्टी आहेत, एकालाही माहित नाही की हे कॅम्पेन मध्ये आपण इश्यू करू शकतो. कारण त्यांना जगाचं हित करायचंच नाही. कारण जगाचं जर हित करायचं म्हटलं तर लोक आग्रहित जाते. कारण डेमॉन एक सिव्हिलायझेशन आहे आणि डेमॉन लोकांना कसं आवडतं, इंद्रिय तृप्तीच करणार. यावर जीवेत सुख आता मजा पाहिजे बस. आम्हाला होईना हो, दोन लेकर झाले तर तिसरं होणार नाही बस. काय करणार, हे आम्ही मोकळं थोडं आलो बस. मी जेव्हा 97 मध्ये बाळापूरला गेलो होतो, खेडेगाव आहे बाळापूर, एकदम कोंकणी समाज जास्त आणि सगळे कीर्तन भजनाला यायचे आणि त्यांच्या घरामधले स्त्रिया सांगायचे, नाही हो आता होत नाही आम्हाला तिसरं नको. मला एकदम धक्का बसला. कारण मी विचार केला होता मुंबईमध्ये पाप चालते, खेड्यामध्ये पुण्यवान लोक राहतात. पण हे प्रोपोगंडा एवढं झालंय गव्हर्नमेंटचं की काही नाही, दोन नंतर बस असं एवढं प्रोपोगंडा. प्रोपा देतात कॉन्ट्रासेप्शन, अबॉर्शन, हे सगळं डेमॉनिक प्रोपोगंडा आहे. पण आज आपण ते कॉमनली अवेलेबल प्रत्येक मिडल क्लास घरामध्ये आपण ऍक्सेप्ट केलंय. काय करावं प्रभूजी आता असे शिवाय होऊ शकत. जर काय भगवान कृष्ण रिटायरच झाले की त्यांनी आता जगाचं पालन पोषण करणं सोडून दिलंय, तुमच्यावर टाकलंय भार. तुम्ही नाही केलं तर कृष्णाकडे जग बुडी जाणार. हे राक्षस जे आहे दूर नाही. आपल्याला असं वाटतं की राक्षस म्हणजे कोणतरी दुसरे लोक आहेत, आपण सगळे पुण्य आपण गंध लावलेले म्हणजे आपण आता राक्षस मध्ये आहे, तसं काही नाही. तर हे प्रोपोगंड आहे आणि आपल्या जवळपर्यंत आलेलं आहे. तर कृपा करून सर्वांनी हे भगवद्गीता वाचा, 16 अध्याय विशेष करून वाचा. याच्यामध्ये एक एक मुद्दा भगवंतांनी स्पष्ट केला आहे, नाही तर जगाचं अहित होऊन जाईल आणि संपूर्ण जग विनाशाला आहे. आणि असं पूर्वी पण घडलेलं आहे, जेव्हा हिरण्यकशिपूने लोभामुळे काय केलं, संपूर्ण पृथ्वीवर सोना गोळा केला, तर पूर्ण पृथ्वीचं बॅलन्स बिघडलं आणि पृथ्वी गर्भोदक सागरामध्ये बदली. आणि आजचे जे तथाकथित लीडर्स आहेत यांच्याकडे योजनाच नाही. आज आमच्या प्रभूजींनी ईमेल केले युट्यूब मध्ये विलेज टेक्नॉलॉजी मध्ये, जगन्नाथ प्रभू, नरोत्तम प्रभू पाणी कसं शोधायला लागले, पूर्ण जगभर त्यांनी ईमेल केले हे दाखवण्याकरता की नाही हे जे विलेज टेक्नॉलॉजी आहे हे तुम्हाला वाचू शकते. सिम्पल लिव्हिंग अँड कृष्णा पॉलिसी, डिपेंड ऑन कृष्णा. पण आज कोणाची हिंमत नाही आहे आणि कोणाची भविष्यात मध्ये करण्याची पण दृष्टी नाही. प्रत्येकाला वाटते की आपला मुलगा जे आहे ते अमेरिकेलाच गेलो, मोठं करेक्टर, मोठं डॉक्टर झालं पाहिजे, मोठ्या गाडीमध्ये आलं पाहिजे. आपण जर प्रोपोगंडा करणे आम्ही तुमच्या मुलांना जे शेती करायला लावू किंवा शेण सारवायला शिकू, पण हे काय गावंडर्स कोणी ऍक्सेप्ट करा. हरे कृष्ण मध्ये आलो ना आपण, पण आपलं विजन काय की आम्हाला मोठं भौतिक दृष्ट्याने सुखी व्हायचंय आणि कृष्णाचं भक्ती पण करायचं, काही हरकत नाही. तर तुम्ही जगाचा आहित करत असाल तरी तुम्ही कृष्णाचे भक्त असाल, त्याचा परिणाम आपल्याला होणार. तर भगवान कृष्णाने संपूर्ण गीता आपल्या कल्याणाकरता लिहिलेलं आहे, तर त्याचा आपण जीवनामध्ये वापर करत राहिलं पाहिजे आणि मग आपण कृष्णाचा भक्त म्हणून घेऊ ही प्रगती करायला. हरे कृष्ण हरे कृष्ण.